मम्मी जर पैसे संपले कने तर बहन तिथे रोज मला 100 रुपये यायला आणि मम्मी पाठवते मला 1000 1500 रुपये येणे जाण्यासाठी. फक्त पेमेंट होत्या पुरतं दे म्हणजे पेमेंट झाल्यानंतर माझं मी जोडून आता जॉब पण बघायला लागले. बाईक घेतली की जायचं ऍक्सेस. हा नमस्कार सर, ट्रान्सलेट स्कीमचं वाट करो परांजपे स्कीम परांजपे. सर आमार जो इवेंट हुआ था 7 से 9 सेक्टर तो आपने विजिट किया था सर हमारे इवेंट. ओके 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 सर ओके.